चित्र सत्ताविसावे. एक नवो मनीस. गालिस्करांचे पत्र पाचवो अध्याय 16-25. इफिस्करांचे पत्र चौथो अध्याय 22-32 पर्यंत. दुसरे कुरिंथीकरांचे पत्र पाचवो अध्याय 17. जरी तर कोण मनीस जेजू ख्रिस्ताचेर विश्वास दवरता जाल्यार तो एक नवो मनीस जातलो. देवाचे उतर पाळपी तो देवाक आर्गां दिता, कित्याक देवान ताका ताजे पातक भुक्षिले आनी ताका एक नवे जिवीत दिले. तो देवाक केन्ना निराश करचो ना. जो कोण जेजू ख्रिस्ताचेर भावार दवरता तो पोजडेपण करचो ना, चोरी करचो ना आनी मुर्ती पुजा करचो ना. पवित्र आत्मो सगळ्या भावार्थ्यांक घटायतलो, ती आपली वायट कामां सोडूंक आनी बरी कामां करूंक.